इट्स 93.5 रेड एफएम वर 8:43 मिनिट झाले आहेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये वेळ झाली आहे 8:03 ची. या 8:03 मध्ये तीन महत्वपूर्ण गोष्टी ज्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साखरेचे भाव, डाळीचे भाव वाढण्याचं स्पष्ट चिन्ह दिसत असताना साखरेचा गोडवा कमी होणार असल्याचं दिसून येत आहे आणि 50 रुपयांवर जाण्याची शक्यता, प्रति किलो भाव 50 रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये टेन्शनचं वातावरण वाढलेलं आहे. चहा एक वेळेचा कमी होणार बऱ्याच लोकांचा. 33 कोटी लोकांना दुष्काळाचा चटका बसतोय. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं वातावरण आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या 10 राज्यांच्या 256 जिल्ह्यातल्या 33 कोटी लोकांना यावर्षी भीषण दुष्काळाचा झळा सोसाव्या लागत आहेत आणि ह्या गोष्टीमुळे पाण्याचं महत्व आपल्या सगळ्यांना परत एकदा कळालेलं आहे. कळतं पण वळत नाही अशी सिच्युएशन एकूणच आपली तरी झालेली आहे. ज्या लोकांना आठवड्यातून एकदा पाणी मिळतं आहे, 2-2 आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे, त्यांचा त्रास आपण खरंच समजून घेणं गरजेचं आहे. प्रियांका चोप्रा अँड अक्षय कुमार अतुल्य भारतचे ब्रँड अम्बॅसेडर होणार का अशी स्पष्ट चर्चा दिसून येते आहे सगळीकडे. अजूनपर्यंत ऑफिशियल अनाऊन्समेंट काहीही झालेली नाही आहे, बट येस इन द नो अक्षय कुमार का जो फॉर्म चल रहा है, ज्या काही गोष्टी तो करतो आहे चित्रपटाव्यतिरिक्त त्या खूप जास्त लोकांना आवडता आहेत. मग ती शेतकऱ्यांना केलेली मदत असो किंवा एकूणच देशातल्या समस्येबद्दल केलेलं भाष्य असो. सो व्हेरी गुड गोईंग सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर. सलाम करते हुए दिल चीज तुझे दे दी फ्रॉम मेअर लेफ्ट गाणं येत आहे. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.